ती जनता अमर आहे. मृगाच्या वादळातून मी ऐकले मातीतील महापुरुषांचे आर्त निश्वास, आणि विजेच्या कडकडत्या प्रकाशात पाहिले मानव पोलादी कण्यांचे जीवनाच्या ॲसिडात विरघळून जाताना, पाहिली मानवता दोन पेडांच्या जुनाट जात्याने दळत बसलेली आपल्याच पोरांना आपल्याच हातांनी आणि गात चिलयांच्या ओव्या, नाही रे उजाडत. वटलेल्या पिंपळाला अजूनही छळतो जुनाट महासंबंध, मातीतील पाळे येतात मातीवर, होते डोक्यावर वागळांचे ओझे, प्रेतावर बसतात जानवी घातलेली मानवी गिधाडे. भटाळ समाजाला घडतो विटाळ विधवेच्या केसांचा, यशोदा देशपांडेला मिळतो फक्त न्हाव्याशी एकांत, आणि फुकतो गोकुळातील कृष्ण भेंड्यातील डोहावर. राधा मधुरा गोपी मधुरा, मधुराधिपते रखिलं मधुरम, पडद्यात गुदमरतात अवरोतों के प्राण आणि किंचाळते बच्चों की सुनता. महारांच्या गळ्यातील थुंकीच्या मडक्यातच काशीतील कुंडे करतात आत्महत्या, रंगवतात तोंडे युगांच्या पापांनी, जळतात निग्रो संस्कृतीच्या वेदीवर, बरबट्टे आकाश धुराच्या डांबराने, प्रत्येक मृत्यूतून मरतो ख्रिस्त, मागतो पाणी सहाऱ्याच्या पोरांकडून, नाही रे उजाडत. सरोज नवानगरवालीतील मरते मंदोदरी आणि उरते भांडवली भोगयंत्र, वाटवे वकिलाचा बुद्धीशी व्यभिचार, कापतो कायद्याने न्यायाची मान, निसटतो नथुमल पत्नीच्या खुनातून, लक्ष्मण आचारी चढतो फासावर, बरळतो वेडातच हे काय हे काय. मोटारच्या आवाजाने होतात जागृत डॉक्टरांचे कान, नर्मदा मोलकर्णीची आर्त किंकाळी थडकते दाराला आणि सापडते उंबऱ्यावर प्रेत. सोन्याच्या किल्लीनेच उघडतात दरवाजे, जातात उंट सुईच्या नेढ्यांतून रात्रीच्या साम्राज्यात, नाही रे उजाडत. कर्जातच कुचतात मातीतील महापुरुष, प्रतिभेच्या संसारातील चुलींच्या डोक्यावर नाचतात मडकी, मुक्याने मरतात अनेक भूगंधर्व अथवा बनतात सरकशीतील कुत्रे, आकडेही नेणतात अनेक आइन्स्टीन, दुबळ्या झोपड्यातील बरगड्यांच्या बराकीत सडते शौर्य, दोन वाघांना कोयत्याने कापणारा धुळ्या धनगर बसतो चाटीत पाटलाचे पाय 25 रुपड्यास्त, फेडतो देज वर्षाच्या चाकरीने, कुचतात कुचतात रसरस्ती बीजे आणि वाढतात अळंबे शेवाळे संस्कृतीच्या गटारात, फेसाळ शैलीवर उठतात बुडबुडे पश्चिमी शब्दांचे आणि मिरवतात साबणाचे व्यापारी सरस्वतीच्या दरबारात, मुक्यानेच मरतात मातीतील महाकवी, नाही रे उजाडत. काळ्या कुलपातून कुसते धान्य आणि तळमळतात अगांतुक अर्भके काळाच्या क्यूत, व्याल्याबरोबर वार खाणाऱ्या जनावराप्रमाणे गिरण्याच खातात गाडलेले कापड आणि वाटतात उघड्यांना नागड्यांना कोळशाचा धूर कर्णाच्या ऐटीने. ओसाड राजवाडे करता रवंथ सरंजामी सत्तेचे, लावतात दारे आणि पदस्थल होतात गरम माणसांच्या उभेने. 63 पावसाळे मातीशी झुंजणाऱ्या विश्राम शेलाराला, नाही रे मिळाली नाचण्याची आंबील पाय आखडल्यावर, मेला भुकेनेच. कापडाच्या ढिगातून श्रमवितात नग्नता आणि जाळवतात गव्हाची शेते बुभुक्षित हातांनी पाताळातील वेताळ नाही उजाडत नाही रे उजाडत जन्मतात अपत्ये अगांतुक अशिल्पित दुःखात्मक अपघात आणि फोफावतो मानवाचा वंश मानवी अनिच्छेने पसरते नाही पण रक्तातील कणातून आणि होतो इच्छेला अर्धांग नाही उजाडत नाही रे उजाडत विध्वंसक विज्ञानावर पचाक्कन थुंकून हसतो महारोग हरेक खेड्यातून खुपसतो डोळ्यातून सडलेली बोटे छाती छातीतील परांच्या गादीवर लोळतो राजयक्ष्मा आठवते मला मावशीच्या डोळ्यातील करुण कहाणी जेव्हा उचलताना दादाचे शव खोकला नारायण आणि मागितले लाकडाचे पैसे लक्ष्मीच्या विश्वस्तांनी युद्धाच्या नशेमध्ये प्रभावी विज्ञानेही ठरतात नपुंसक मानवी बुद्धीला लागते स्वीकारावे पोटाचे दास्य आणि प्रतिभा बनते रखेली नाही उजाडत नाही रे बोलवत नाही रे बोलवत आपुली या बळे नाही रे बोलवत आपुली या बळे पाषाणी ओठातच पाहिजे लखलखली पोलादी जीभ आणि मिसळले थुंकीत हलाहल नाही रे उजाडत जरी आरवला पहाटेचा कोंबडा फ्रान्सच्या खुराड्यात आणि नंतर फुटले तांबडे रशियाच्या क्षितिजावर जरी चीनवर उधळला गुलाल उगवत्या आशांचा आणि सूर्य पक्षी लागले गाऊ सात सप्तकातून नाही रे संपत नाही रे संपत आमच्याच रात्रीचा काळकुटी अंधार वाटते फिरावे होऊन संबंध आणि लावावी रात्री लाग वाटते करावे काही अनामिक निराशेच्या वातात आमच्याच रात्रीच्या पोटात कुजतो प्रकाश गर्भ थांबतात वेणा आणि पसरते भकास भयानक संज्ञाहीन शांती जाते संकोचत नसांची जाणीव आणि सडतात जीवनाची अंगे नाही रे उजाडत न ना नी नी नू नू ने नै नो नौ नम नहा तरीही शेवटी वाटते जगावे वाटते जगवावे अजूनही करते आशा दुःखाच्या दर्याची तिनच आचमने व्यापीते जाणीव उरते दशांगुले नाकारता नाकारता ही जाते जीवन आनंद आकारित सांडलेल्या दुधाची उरलेली खरवडही लागते खमंग शुष्क वडाच्या सापड्याची सावलीही घालते पांघरून आपल्या मायेचे अजूनही उरते जाणीव जीवन प्रवाहाच्या संभाव्य विकासाची अजूनही मानव नाही रे शिजवीत आपलीच पोरे आपल्याच हातांनी मीडियाप्रमाणे आपल्याच तोंडाने नाही रे भक्षित आपलीच मज्जा मांसहीन कणा अजूनही पेलतो माणसाचा मेंदू अजूनही धडधडते उरात काहीसे सगुण सचेतन अजूनही आशा अजूनही कोणी निळ्या डफावर विजेची थाप हाणून उद्गारतो तू जगशील तुम्ही जगाल काळ्या मातीचे पांघरून चाळवून आकाशाकडे बोट करणारे कोवळे बीजांकूर उठवितात आवाज तू जगशील तुम्ही जगाल काळ्या छातीचे कसदार मळे चढवितात लंगोट लाल लाल नद्यांचे ठोकतात शड्डू मेघांच्या हातानी आणि देतात मृत्यूला आव्हान हिरव्या गवताची टोकदार पाती होतात ताठ थरथरते थरथरते अवघे चराचर जगण्याच्या जाणीवेने आणि नाही पण बसते लोंबत वटलेल्या मनांच्या सडलेल्या फांद्यांना. थरथरते थरथरते अवघे चराचर जगण्याच्या जाणीवेने. कारण येतो पूर्वेच्या वाऱ्यावरून उसाच्या गुऱ्हाळांचा उन्मत्त गंध, शिरतो कळपात, जातो शोधीत कुंडलिनीची पाळे, आणि होतात इंद्रिये जिवंत, आत्म्याचा डोंगळा पाहतो गिळण्या विश्वाची ढेप. नाचतो सूर्य मयूर ढगांच्या जंगलात, पसरतो सोनेरी प्रकाश पंख, व्यापितो आकाश, आणि नाचतात तृप्तीच्या नग्नतेत तापलेल्या डोळ्यांतील तरण्या भावल्या. वाटते जगावे, वाटते जगावे, वाटते जगवावे. विशाल वृक्षांच्या अनादी वडांतून वाहतात खाली शांतीच्या धारा, आणि वाहते तापलेले रक्त हिरव्यागार पारंब्यातून मृण्मय मुक्तीकडे. वाटते जगावे, वाटते जगवावे. अजूनही इंद्रिये राहतात इमानी जीवनाच्या प्रेरणेशी, आणि करतात आज पण समृद्ध. मला दिसतात भविष्याकडे कललेल्या स्वीकारशील जीवनाचे लाल लाल केस क्रांतीच्या वादळाने पुन्हा पुन्हा पिंजारलेले. निरोगी जीवनाचा विकासशील गर्भ घेतो शोषून शास्त्रांच्या अनुभूती. वाटते धन्यता पृथ्वीच्या कुशीला, स्वीकारते दुःख सृजनशील वेणांचे, आणि प्रसवते मातीतून महापुरुष. अशा वेळीच मला दिसते विश्वाचे स्वप्न साकार होताना माणसाच्या आकारात, मातीतील रक्तातून, मातीतील मांसातून. पृथ्वीच्या उभेतच वाढते जीवन, आणि फोडते प्रकाश चोचीने विश्वाच्या अंड्याचे निळे कवच. अशा वेळीच उधळतात आशा वादळांच्या वारूंवरून, जातात ओलांडून दिशांचे उंबरठे, आणि स्फुरवितात मातीचे महाभारत विजेची वीरगीते. जनतेच्या पोटामध्ये आग आहे, आग आहे. जनतेच्या डोळ्यांमध्ये शंकराचा राग आहे. जनतेच्या ऐक्यामध्ये लाभ्याची लाट आहे. जनतेच्या पायांपुढे प्रकाशाची वाट आहे. जनतेच्या हृदयामध्ये अन्यायाची कळ आहे. जनतेच्या बाहूंमध्ये सागराचे बळ आहे. जनतेच्या इच्छेमध्ये नियतीचा नेट आहे. जनतेच्या हातांमध्ये भविष्याची भेट आहे. जनतेच्या नसांमध्ये लाल लाल रक्त आहे. जनतेच्या सत्तेखाली पृथ्वीचे तख्त आहे. जनतेच्या मुक्तीसाठी अजून एक समर आहे, आणि जिचा आत्मा एक ती जनता अमर आहे. आणि जिचा आत्मा एक ती जनता अमर आहे.